chinimandi.com podcast.
ओमान खरेदी करणार 10,000 टन साखर. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात खाण्यापिण्याचं सामान संपत चाललं आहे. यासाठी ते देश अत्यावश्यक सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशात साखर कमी पडू नये यासाठी ओमानचे प्रयत्न सुरू आहेत. पब्लिक अथॉरिटी फॉर स्टोअर्स अँड फूड रिझर्व्हसनं 10,000 टन साखर खरेदी करण्याच्या संदर्भात करार केला आहे. PASFR यांच्या मतानुसार स्टोअर आणि खाद्य भांडारासाठी सार्वजनिक प्राधिकरणनं खाद्य वस्तूंच्या भांडाराला सक्षम करण्याच्या हेतूनं 10,000 टन साखर खरेदी करण्याचा करार केला आहे. मिस्रचे प्रधानमंत्री मुस्तफा मदबुली यांनी सांगितलं होतं की कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा निश्चित करण्यासाठी साखरेसह इतर वस्तूंचा साठा 6 महिन्यांपर्यंत पुरेल इतकं साठवण्याचं लक्ष आहे. मिस्रमध्ये आता जवळपास 3 महिन्यांसाठी आवश्यक वस्तू आहेत. या वस्तू 6 महिन्यांपर्यंत वाढवण्यावर आमचं काम सुरू आहे.